साधनेचा चौथा दिवस पुरा झाला. 4 दिवस झाले काम करण्यास, आता 6 दिवस उरले आहेत. चौथा दिवस मोठा महत्त्वाचा दिवस आहे. गेले 3-3.5 दिवस जो अभ्यास आपण करीत होतो, जो प्रयत्न सुरू होता, तो याकरता होता की आज जे हे पहिलं पाऊल टाकलं ते सफल व्हावं, याच करता आपली तयारी होती. मोठ्या महत्त्वाचं पाऊल आपण टाकलेलं आहे. अनेकांनी आपापल्या जीवनात प्रथमच अंतर्मुख होऊन सत्याचा साक्षात्कार करून घेण्यास सुरुवात केली असेल, नाहीतर जन्मल्यापासून डोळे उघडल्यापासून सारखं बहिर्मुखी होणंच चाललेलं आहे. सारखं बहिर्मुखीच बहिर्मुखी, साधनेच्या नावाने, ध्यानमग्न होण्याच्या नावाने, डोळे झाकून घेऊन बसल्यानंतर देखील जे काही ऐकलं असेल, वाचलं असेल, त्याच्याच कल्पनेचं ध्यान करू लागलो. सत्यापासून दूर केवळ कल्पना. मनात दृढमूल झालेली कल्पना. कधी सत्याशी सामना करण्याचा प्रयत्नच केला नाही. म्हणून मोठं महत्त्वाचं पाऊल आपण आज उचललेलं आहे. आयुष्यात प्रथमच असेल आपल्या अंतर्मनात जे सत्य आहे, जसं आहे त्याची यथार्थता पाहण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. हे पहिलं पाऊल आपण टाकलं. रस्ता तर खूप लांब आहे, प्रदीर्घ आहे, निःसंशय प्रदीर्घ आहे. परंतु कितीही लांबचा रस्ता असो, लांब पल्ल्याच्या रस्त्याचासुद्धा आरंभ पहिल्या पावलानेच होतो. ज्याने पहिलं पाऊल टाकलं त्याच्याच बाबतीत आशा करता येते की तो दुसरं पाऊल टाकेल, तिसरं टाकेल. पावलं टाकता टाकता, पावलापावलाने पुढे जाता जाता अंतिम लक्ष्यापर्यंत तो पोहोचू शकेल. ज्या बिचाऱ्याने पहिलं पाऊलच कधी टाकलं नाही, त्याच्या बाबतीत अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचण्याची कसली आशा. याकरता लहानसं पाऊल असेल, पहिलंच पाऊल असेल, पण ते मोलाचं पाऊल आहे. रस्ता कसा आहे, साधना कोणती आहे, हे योग्य प्रकारे समजून घेऊया. नीट समजून घेतलं नाही तर पुढचं पाऊल चुकीच्या प्रकारे टाकू लागाल. तसं झालं म्हणजे जो लाभ मिळायला हवा तो मिळणार नाही. तसं पाहिलं तर ध्यानाचे अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकारच्या साधना आहेत, आणि प्रत्येक ध्यान मार्गाचे काही विशेष पण आहे, काही खास गुण आहेत. ह्या ध्यान मार्गाचे, ह्या साधना प्रकाराचे, याचेसुद्धा काही विशेष पण आहेत, काही खास गुण आहेत, स्वतःचं नाविन्य आहे. दुसऱ्या साधनेलाही जोडू नका. हा मार्ग योग्य प्रकारे समजावून घ्या. जे याचं विशेष पण आहे त्याच प्रकारे ध्यान करा, त्याच प्रकारे काम करा, मगच जो परिणाम घडून यायला हवा तो येईल. म्हणून हा मार्ग समजावून घ्या, ज्या मार्गावरचं पहिलं पाऊल आज तुम्ही टाकलेलं आहे. याबाबतीत साधकांकडून अनेक प्रश्न विचारले जातात. अनेक साधक अनेक सामान्य प्रश्न विचारतात. या प्रश्नांचं उत्तर आत्ताच देणं योग्य होईल. एक प्रश्न वारंवार विचारला जातो की डोक्यापासून पायापर्यंत जी यात्रा आपण करतो ती एखाद्या क्रमाने करणं जरूर आहे का, आणि ती क्रमाने करायची तर विशिष्ट क्रमानेच का करायची. ही यात्रा क्रमाने करणं आवश्यक आहे. अमुकच एका क्रमाने करावी किंवा अन्य क्रमाने करा, जो क्रम तुम्हाला योग्य वाटेल त्याच क्रमाने करा, पण कोणत्या तरी क्रमाने मात्र करा. हे अशा करता करायचं की शरीराचा कुठलाही भाग सुटला जाऊ नये. क्रमाशिवाय करू तर आपलं मन कधी इकडे जाईल, कधी दुसरीकडे जाईल. अशी एक पद्धत साधनेची आहे. भारतात ही पद्धत एवढी प्रचलित नाही, पण ती ब्रह्मदेशातून अनेक दुसऱ्या देशात पसरली आहे. ही पद्धतसुद्धा विपश्यना नावानेच रूढ आहे. साधक बसून राहतो, जिथे कोणती विशेष संवेदना जागृत होईल तिथे मन लावतो, दुसरीकडे कुठे संवेदना निर्माण झाली तिथं आपलं मन वळवतो. अशा रीतीने या अनेक स्थूल स्थूल संवेदनांचं दर्शन साधक करीत राहतो. साऱ्या शरीराची यात्रा मात्र तो करीत नाही. या प्रकारच्या साधनेत मात्र असं करण्याला मनाई आहे. काही क्रमाने आपण जाऊ तर शरीराचा कुठलाही भाग वगळता जाणार नाही. आणि केवळ स्थूल संवेदनाच नाही तर सूक्ष्म संवेदनाकडे पण आपलं लक्ष वळेल. या पद्धतीचं एक अत्यंत आवश्यक स्टेशन असं आहे की शरीराच्या अंगप्रत्यंगामध्ये संवेदना जागृत होऊ लागते. जागृत होणं आवश्यकच आहे. आणि आपण क्रमाने गेलो नाही तर कोणता तरी भाग पुन्हा पुन्हा सुटला जाईल. मग तेथील संवेदना कशी जागृत होईल याकरता क्रमाने जाण्याची विशेष जरुरी आहे. मग तो कोणताही क्रम असो. यासंबंधी आणखीन एक प्रश्न उपस्थित होतो, तो असा की एका विशिष्ट क्रमाने आपण चालू लागलो व मागे टाकलेल्या एखाद्या भागावर विशेष प्रभावी संवेदना जागृत झाली तर पुन्हा मागं पाहावं का? ज्या ठिकाणी आपण अजून पोहोचलो नाही तिथे एखादी प्रभावी संवेदना जागृत झाली तर आपण उडी मारून तिथं जावं का? असं कधीच करू नये, कारण अशामुळे क्रम तुटून जाईल. अर्थात हे होणारच की शरीराच्या कुठल्या तरी भागात एखादी प्रभावी संवेदना जागृत होईल किंवा एखादी दुःखाची वेदना जागृत होईल. कुठे कंड किंवा न जाणो आणखीन काय सुरू होईल आणि मन म्हणेल की चला प्रथम त्याला बघूया, तेव्हा मनाला रोखलं पाहिजे. त्याला क्रमानेच जायला लागेल. त्या भागाची पाळी येईल तोपर्यंत जर तिथली संवेदना तशीच राहिली तर तिचंही अगदी मन लावून निरीक्षण करू. तिथली संवेदना कायम राहिली नाही तर चिंता करण्याचं कारण नाही, क्रमानेच जाऊया. दुसरा प्रश्न वारंवार उत्पन्न होतो की डोक्यापासून पायापर्यंतची ही यात्रा किती काळात पुरी करायची? याकरता काही निश्चित काळ असा नाही, व्यक्ती व्यक्तीवर अवलंबून आहे. व्यक्तीच्या वेळेनुसार ते अवलंबून राहील. मनाची स्थिती कशी आहे? मन जर खूप सजग असेल, खूप संवेदनाशील असेल, तर जिथे पोहोचेल तिथे संवेदना जाणवेल आणि त्वरित पुढे जाईल. संवेदना जाणून घेतल्यानंतर थांबायचं नाही, लगेच पुढं जायचं आहे. संवेदना जाणली पुढं गेला अशा तऱ्हेने 10 मिनिटात सर्व शरीराची यात्रा करणं शक्य आहे. पुढे तर यापेक्षाही कमी काळात होऊ शकेल. पण आपण आज काम सुरू केलेलं आहे तेव्हा 10 मिनिटाच्या आतच जर आपण ही यात्रा संपवली तर शरीराचं एखादं अंग सुटण्याची शक्यता आहे. पण मन जर स्थूल असेल, वेगळ्याच तंद्रीत असेल किंवा विचलित असेल तर अशा अवस्थेत ते जिथं जाईल तिथली संवेदना त्याला प्रतीत होणार नाही. तेव्हा थांबावं लागेल, मिनिटभर थांबावं, मग पुढं जावं. तिथे कोणती संवेदना प्रतीत झाली नाही तर मिनिटभर थांबावं. असं करता करता अर्धा तास जाईल, एक तास जाईल असं होण्याची शक्यता आहे. कितीही काळ लागो, आपण आपलं काम करायचं आहे. संवेदना मिळाली तर पुढे चला, नाही मिळाली तर मिनिटभर थांबा. अगदी शांत चित्ताने थांबूया, एकाग्र चित्ताने थांबूया, समतापूर्ण चित्ताने थांबण्याची फार आवश्यकता आहे. अशा स्थानी थांबलात की जो भाग मूर्छित आहे म्हणजे जिथे कुठलीच संवेदना प्रतीत होत नाही, अशा स्थानी आपण थांबलो आणि संवेदनेबद्दल राग निर्माण करू लागलो, म्हणजे मला संवेदना हवी, बघ अजून मिळत नाही असं होऊ लागलं तर आपण चुकीच्या मार्गाने जाऊ किंवा या निद्रित किंवा मूर्छित स्थानाबद्दल द्वेष निर्माण होऊ लागेल. अजून निद्रा आहे, अजून निद्रा दूर झालेली नाही तर पुन्हा आपला मार्ग चुकत आहे. विपश्यना म्हणजे विना राग विना द्वेष मनाला समतेत ठेवण्याचा मार्ग आहे. जिथे राग जागृत होतो म्हणजे आसक्ती जागृत होते तिथं मन स्वतःचं संतुलन गमवून बसतं. जिथे द्वेष जागृत होतो तिथं मन स्वतःचं संतुलन गमवून बसतं. आणि मन जेव्हा संतुलन गमावतं तेव्हा ते खूप स्थूल होतं. अशा स्थूल झालेल्या मनाला सूक्ष्म संवेदनांची जाणही होणार नाही. समतापूर्ण चित्ताने तिथेच थांबून राहा. संवेदना आली की तिचं निरीक्षण करा, आली नाही तर आपण एक मिनिटभर थांबून राहा. आपण आपलं काम केलं आहे, मिनिटभर कुठलीच संवेदना आली नाही तर मग पुढे जावा. थोडं हसून चालू लागूया, निराशा नको, कोणतीही उदासीनता नको, कोणत्या पराजयाच्या भावनेशिवाय चालू लागू। ही स्थिती काही अनंतकाळ टिकणारी नाही। जिथे जिथे शरीराचा संबंध आहे तिथे तिथे चित्ताचा संबंध आहे। तिथे नित्य काहीही नाही, सर्व अनित्य परिवर्तनशील आहे। तेव्हा ही स्थिती तर शरीर व चित्त यांची आहे, ती अनंतकाळ कशी राहील? दुसऱ्या फेरीला पुन्हा पाहू, पुन्हा एक मिनिटभर थांबू, शांत चित्ताने थांबू, एकाग्र चित्ताने थांबू, समतापूर्ण चित्ताने थांबू। पुन्हा कोणतीच संवेदना झाली नाही, नाही मिळाली तर हसून चालू लागू, ही देखील अनित्यच आहे। दुसऱ्या खेपेला पुन्हा थांबूया, तिसऱ्या खेपेला पुन्हा थांबूया, असं दर खेपेस थांबता थांबता अखेर अशी अवस्था येऊ लागेल की संवेदना स्पष्ट प्रतीत होऊ लागली। कारण संवेदना ही आहेच, शरीराच्या प्रत्येक अणुअणूत प्रत्येक क्षणाला कोणती ना कोणती बायोकेमिकल रिॲक्शन, कोणती ना कोणती जीवरासायनिक प्रक्रिया किंवा कोणती ना कोणती तरी विद्युत चुंबकीय क्रिया घडत राहते। हे चालतच राहतं, काही ना काही कोणती ना कोणती घटना घडतच राहते। मन इतकं समर्थ झालेलं नाही की याची जाण करू शकेल, म्हणून त्याला समर्थ बनवायचं आहे। मोठ्या समतापूर्ण चित्ताने आपण थांबलो तर अशी एक स्थिती येईलच की साऱ्या शरीरामध्ये, शरीराच्या अंगांगात, अणुअणूमध्ये संवेदना प्रतीत होऊ लागेल। खूप धीराने काम करायला लागेल। एक मिनटाकरता थांबा आणि तरी पण संवेदना जाणली नाही तर पुढे चला। पण पुढे जाण्याआधी एक काम करा, जर झाकलेलं अंग असेल तर कपड्याचा स्पर्श होत असेल तो जाणण्याचा प्रयत्न करा। कपड्याच्या स्पर्शाची पण एक संवेदना असते, अगदी वरवरची का असेना पण संवेदना तर आहेच। जर अंग उघडं असेल तर बाहेरच्या वातावरणाचा स्पर्श होत असेल त्याची पण एक संवेदना असते, अगदी वरवरची संवेदना असते, त्याने काम सुरू करा। आणि पुन्हा पुन्हा एक एक मिनिट थांबून शरीरावरील खूप स्पष्ट अशा संवेदना पण जाणू लागतील, जाणू लागतीलच। आणखीन एक प्रश्न निर्माण होतो की एका फेरीमध्ये किती प्रमुख स्थानांना किंवा अंगांना बघू शकू? फार छोट्या छोट्या पिन पॉईंट स्थानावरती गेलात, म्हणजे टाचणे एवढ्या स्थानावरती गेलात, तर डोक्यापासून पायापर्यंत जायला काही तास लागतील आणि मग मनाला उबग येईल, कंटाळा येईल, मन काम करू शकणार नाही। नवे नवे साधक असतात म्हणून दोन चार बोटं एवढ्या अंतरावरील स्थानं बघत जाऊया, दोन चार बोटं। किंवा मन अगदी स्थूल असेल, काम करू इच्छिणार नाही, तर यापेक्षाही थोडं मोठं क्षेत्र घ्यायला हरकत नाही। उदाहरणार्थ सबंध डोक्याचा भाग एकदम बघा, एखादी संवेदना जाणवली पुढे चला, संपूर्ण चेहरा पाहून झाला, संपूर्ण हात पाहिला, हाताचा तळवा पाहिला, छाती पाहिली, पोट पाहिलं, अशा प्रकारे मोठमोठ्या गोष्टी पहा आणि मग पुढे लहान लहान दोन चार बोटं अशा प्रकारे करता करता साऱ्या शरीरात धाराप्रवाहाची अनुभूती होणं सुरू होईल। धैर्याने काम करायची जरुरी आहे, फार धैर्याने काम करायला हवं। आता एक प्रश्न असा निर्माण होतो की या संवेदना ज्या शरीराच्या बाहेरच्या जागी वरवरच्या जागी होतात त्यांना पाहायचं की शरीराच्या आतही पाहायचं? काही साधकांच्या बाबतीत काम सुरू करताच शरीराच्या आतपर्यंतच्या संवेदना प्रतीत होऊ लागतात। ठीक आहे, तसं झालं नाही तरी आत्ताच चिंता करू नये। प्रथम बाहेरच्या वरच्या स्तरावरील संवेदना असतात, त्यांना योग्य तऱ्हेने पहा। साऱ्या शरीराच्या पृष्ठभागावरील संवेदना जागृत होतील, त्यानंतर पुढं पाहूया। 10 दिवस यांचा अभ्यास करता करता अशी स्थिती येईल की या संवेदनांना भेदून चिरून आतील संवेदनांची जाणीवसुद्धा होऊ लागेल। यापुढील स्थिती तर अशी यावायला हवी की आत बाहेर सर्वत्र एकेका अणूमध्ये काय घडत आहे ते जाणून घ्यायचं आहे आणि हे देखील होऊ लागेल। आजच्या क्षणी मात्र केवळ वरवरच्या संवेदना जरी जाणवल्या तरी पुरेसं आहे। एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की इथे संवेदना हा जो शब्द वापरला जात आहे तो समजावून घ्या। शरीराच्या स्तरावर जे जे प्रतीत होत असेल त्याच्याकरता संवेदना हा शब्द वापरलेला आहे। काही वेळा साधक शंकित होतो की संवेदना म्हणजे कसली तरी अपरिचित अनुभूती, काहीतरी अलौकिक अनुभूती. तसं पाहता सामान्य अनुभूती सर्व शरीरावर होत असतात तेव्हा त्यांना हा साधक बघत नाही, त्यांना महत्त्व देत नाही. अमकंच घडलं पाहिजे, धर्म असा असा पाहिजे असं समजू लागला की समजा तो भटकला, चुकीच्या मार्गाला लागला. सर्व साधना ही यथाभूत म्हणजे जे आहेत जसं आहेत त्याचं दर्शन आहे. यथाभूत म्हणजे जे आपोआप घडत आहे, निसर्गतः जे घडत आहे त्याचं ज्ञानपूर्वक साक्षीभावाने पाहणं आहे. ज्ञानपूर्वक का? तर त्याचा तो खराखुरा स्वभाव आहे, रूप आहे, तो समजून घ्यायचा आहे. पहा तर उत्पन्न होत आहे, लोप पावत आहे, कोणतीही संवेदना असो तिची उत्पत्ती होते, काही काळानंतर तिचा लोप होतो. उत्पन्न होणं, नाहीसं होणं, उत्पन्न होणं, नष्ट होणं हा प्रत्येक संवेदनेचा स्वभाव आहे. खरं तर शरीराचा देखील हा स्वभाव आहे, चित्ताचाही हा स्वभाव आहे. या गोष्टीला अनुभूतीच्या स्तरावर जाणणं म्हणजे सम्यक ज्ञान म्हणतात. म्हणून ज्ञानपूर्वक पहा. यथाभूत म्हणजे जे जसं आहे ते, कल्पना न करता जसं आहे ते ससं साक्षीभावाने आपण पाहू लागलो की सम्यक दर्शनाचं काम होऊ लागेल. काय पाहाल? तर जे घडत आहे ते पहा. संवेदनेच्या नावाने कोणती तरी अपरिचित अनुभूती, कोणती तरी अलौकिक अनुभूती, काही असामान्य अनुभूती याच्या फेऱ्यात आपल्याला पडायचं नाही. कोणत्याही संवेदनेची अवहेलना करायची नाही, उपेक्षा करायची नाही. कोणत्या तरी कारणाने प्रत्येक संवेदना घडते आहे, मग ती भले वातावरणामुळे होत असो की बराच वेळ एका जागी बसल्यामुळे घडत असो किंवा काही जुन्या शारीरिक रोगामुळे किंवा विकृतीमुळे एखादी संवेदना होऊ लागत असे, कोणत्याही कारणामुळे होत असेल, माझं मन यावेळेला शरीराच्या या भागावर पोहोचलेलं आहे आणि येथे मला असा असा अनुभव होत आहे, बस पुढे गेलो. ह्याला साक्षीभावाने बघितलं, पुढे गेलो. ते का होत आहे याचं विवरण करणार नाही. हे हवामानामुळे होत आहे का माझ्या विकृतीमुळे होत आहे, मग पुन्हा बुद्धिविलास होईल. साक्षीभावाने होणार नाही. साक्षीभावाने तर जसं आहे तसं झालं, अरे हे तर अनित्य आहे, हे पण अनित्य आहे, बस गेलो पुढे. अशा प्रकारे कोणतीही संवेदना असो, जेव्हा साधक एखाद्या विशेष संवेदनाच्या शोधात असतो तेव्हा तो आपल्यासाठी अडचणी निर्माण करतो. सर्वसामान्य संवेदना बघायची. मला माझ्या एका मित्राची गोष्ट आठवते. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी पण अशा प्रकारे पहिल्या शिबिरात भाग घेतला तेव्हा पहिले एक दोन दिवस सगळ्यांनाच अडचणी येतात तशाच आल्या, परंतु नंतर योग्य मार्ग मिळाला, गोष्ट लक्षात आली, तर 10 दिवस होता होता असं वाटलं की जीवनात जसं काही एक खूप मोठं अनमोल रत्न मिळालं. यापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट जास्त मौल्यवान असूच शकत नाही. जेव्हा मनुष्याला अमूल्य रत्न मिळतं तेव्हा त्याला राहत नाही. जे त्याच्या परिवारातील आणि कुटुंबातील लोक असतात, नातेवाईक असतात, त्या सगळ्यांना सांगत सुटतो, अरे मला मोठ्या महत्त्वाची गोष्ट मिळाली आहे, तू पण करून बघ, ह्यात मोठं कल्याण सामावलेलं आहे, कारण त्याचं स्वतःचं कल्याण झालेलं असतं. तर मी पण आपल्या परिवारातील लोकांना आणि मित्रांना असं सुचवू लागलो की 1-10 दिवसांचं शिबिर तुम्ही घ्यायला हवं, यामुळे खूप फायदा होईल. मग माझा एक मित्र, एक मोठा व्यापारी, मोठा उद्योगपती, त्यावरूनच समजायचं की तो खूप दुःखी असणार. व्यापार आणि उद्योग काही वाईट गोष्ट नसते, धनार्जन करणारा करणं ही पण काही वाईट गोष्ट नसते, परंतु त्यात जेव्हा धर्म नसतो तेव्हा माणूस खूप दुःखी होतो. मी यातून गेलेला आहे म्हणून जाणतो की दुःखी होतोच. तर त्या बिचाऱ्याजवळ धर्म नव्हता, खूप दुःखी होता, तेव्हा वाटलं ह्याला पण ही विद्या मिळाली तर कल्याण होईल. खूप आग्रह केला पण जायला तयार झाला नाही. 1.5 वर्षाच्या आग्रहानंतर त्याने पाहिलं की माझे अनेक मित्र 10 दिवसांचं शिबिर संपवून हसत मोठ्या प्रसन्न चित्ताने आलेत, कोणाला हा लाभ तर कोणाला तो लाभ झाला. तेव्हा 1.5 वर्षाने तो तयार झाला आणि म्हणाला मी पण 1-10 दिवसांचं शिबिराला जाईन. 3-3.5 दिवस अशाच प्रकारे आनापान करत राहिला जसं सगळ्यांनी केलं. 4th दिवशी अशाच प्रकारे विपश्यना दिली गेली. आश्रम जर शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेला असेल तर एक साधक एकेका शून्यागारामध्ये एकेका चैत्याच्या गुहेत बसून ध्यान करू शकतो. तिथे पण असंच एक 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 शून्यागारामध्ये पाचव्या दिवसापासून ध्यान करत. गुरुजी आहेत, एकेकाला विचारून आपल्या पद्धतीने जे मार्गदर्शन करायचं असेल ते करत. जर साधक भारतीय असेल तर मला अनुवाद करायला बरोबर घेऊन जात असत. तर या साधकाच्या गुहेजवळ गेलो, दरवाजा वाजवला, त्याने दरवाजा उघडला तेव्हा त्याला पहिला प्रश्न असा केला, काय बुवा काही संवेदना झाली का? तो म्हणतो, काही झाली नाही. काही झाली नाही? आणि आम्ही बघतो त्याने आपला सदरा काढलेला आहे, बनियन काढलेलं आहे, धोतर मांड्यापर्यंत वर चढवलेलं आहे, घामाघूम झालेला आहे. अरे इतका घाम येतो आहे ना, इतकी गरम खोली, इतकी गरम खोली, खूप गरम. अरे बाबा मग त्याला बघ, गरमीकडे लक्ष दे, घामाकडे बघ. तर तो कधी माझ्या तोंडाकडे बघेल तर कधी गुरुजीच्या तोंडाकडे बघेल, जसं काय आम्ही त्याची थट्टा करतो आहोत. अरे मी इथं साधना करायला आलो का गरमीकडे लक्ष द्यायला आलो की घामाकडे लक्ष द्यायला आलो? घामाकडे कसं बघू? एखादी निराळी गोष्ट असेल, एखादी अलौकिक गोष्ट असेल, कोणा एखाद्या आत्म्याचं दर्शन करून दिलं, परमात्म्याचं दर्शन करून दिलं, काही नाही तर निदान भगवान बुद्धाचं तरी दर्शन करून दिलं, ते पण आमचे एक अवतार आहेत, त्यांचं दर्शन करून दिलं तर काही मिळाल्यासारखं होईल? या शरीराला बघणं आणि त्याच्या गरमीला बघणं, घामाला बघणं, त्या बिचाऱ्याला समजलंच नाही. त्याला पुन्हा समजावलं की बघ बाबा, या साधनेची हीच विशेषता आहे, आजपर्यंत हेच भोगत होतो, आता त्या भोगण्यातून बाहेर पडून द्रष्टे पण शिकायचं आहे. ह्याला द्रष्टा म्हणून कसं बघू हीच साधना आहे. त्याला समजलं नाही, पुन्हा पुन्हा त्याला प्रश्न केला तर हेच उत्तर यायचं की काही खास अनुभूती नाही. खास कशी असू शकेल? जी अनुभूती सगळीकडे येते आहे ती तर बघत नाही, खास कुठून येईल? त्याचे 10 दिवस असे व्यर्थ गेले. खूप दुःखी झाला. इतक्या प्रयासाने, इतक्या आग्रहाने ज्या व्यक्तीला इथे आणलं, त्याचे 10 दिवस वाईट गेले, व्यर्थ गेले, निष्फळ गेले, अगदी फुकट गेले. पुन्हा वर्षानंतर बघतो, अनेक लोक शिबिराला गेले, जो जातो तो हसत येतो, जो जातो तो हसत येतो, आणि साधनेचे हे लाभ झाले, ते लाभ झाले, आणि लोकांना लाभ झालेले प्रत्यक्ष बघतो. तर पुन्हा आला, म्हणाला, गुरुजी आता काही मला घेणार नाहीत, तर जो मनुष्य योग्य प्रकारे काम करत नाही त्याला दुसऱ्यांदा कसं घेतील? परंतु तू जर शिफारस करशील, आता जर तू म्हणालास तसं करीन काम. घाम म्हणाला तर घामच बघेन, गरमी म्हणाला तर गरमीच बघेन. 10 दिवसांचं आणखीन एक शिबिर करायची इच्छा आहे. मग पुन्हा आला आणि त्याने जसं सांगितलं तसंच केलं. तर साधना करता करता गुरुजींच्या निवडक शिष्यांपैकी एक झाला. नीटपणे समजायला हवं, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत गोंधळलेलाच असतो. अशा प्रकारे कोणी कोणी शिबिरात येतो, प्रवचनात पुन्हा पुन्हा समजावलं जातं, परंतु उद्या जेव्हा लोकांना विचारू, काय बाबा काही संवेदना झाली का? तर म्हणेल, नाही काही संवेदना झाली नाही. असं म्हणणारं एखाद दुसरा निघतोच, असं कोणी निघावं असं मात्र आम्हाला वाटत नाही. आणि मी दुसरा प्रश्न करतो की हे जे तासभर बसायला लावतो, पाय न बदलता, हात न उघडता, डोळे न उघडता, तर बसतो का? आणि तो म्हणतो, नाही बसू शकत. काय झालं? पायात खूप पीडा होते पण संवेदना काही होत नाही. ह्या दुखण्याला संवेदना मानत नाही ना, काहीतरी शोधतो आहे, एखादी अलौकिक गोष्ट व्हावी, एखादी निराळी गोष्ट व्हावी. अरे ह्यापेक्षा मोठी संवेदना काय असू शकेल? इतकी पीडा व्हावी की पाय बदलावा लागला, आसन बदलावं लागलं, आपलं अधिष्ठान तोडावं लागलं, तरी पण म्हणतो की नाही काही संवेदना झाली नाही. तर मग गोंधळलेला आहे ना. असा कोणी गोंधळलेला साधक येतोच. आनापानच्या वेळेलासुद्धा जेव्हा विचारलं जातं की नाकाच्या बाजूला, आजूबाजूला काही संवेदना झाली का, तर कोणी ना कोणी असा निघतो जो म्हणतो, नाही काही संवेदना झाली नाही, असं म्हणतो आणि नेमकं कानाजवळ चोळतो. काय, इथे तर खा झाली. अरे ही खास तर संवेदना होती, तिला बघायला हवं होतं ना, खाजवायचं नव्हतं. समजत नाही तर भटकतो. ह्याच करता म्हणतो की या साधनेला नीट समजून घ्या. शरीरावर कुठल्याही कारणास्तव कुठलीही अनुभूती होत असेल, आजपर्यंत तिला भोगत होतो, भोक्ताभावानं जीवन जगत होतो, चांगली वाटत असेल तर तिला कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो, वाढवायचा प्रयत्न करतो, चांगली वाटत नसली तर तिला दूर करायचा प्रयत्न करीत होतो, भोक्ताभावातच जीवन जगत होतो. आता भोक्ताभावातून बाहेर पडून साक्षीभावात, तटस्थभावात कसं स्थापित होऊ? अरे, शरीराचा असा स्वभाव आहे, हा तर मी नाही, हे माझं नाही, होत आहे, घटना घडत आहे, जणू काही दुसऱ्याला होत आहे आणि मी केवळ जाणत आहे. हा जाणण्याचा प्रयत्न हीच साधन आहे. तर कुठल्या वेळी काय होत आहे ही आपल्या ताब्यातली गोष्ट नाही, तिथे काय होईल ही आपल्या ताब्यातली गोष्ट नाही. हे निसर्गाचं काम, प्रकृतीचं काम, धर्माचं काम आहे. जिथे जे होत आहे मी तर ते केवळ साक्षीभावाने जाणेन. डोक्यापासून पायापर्यंत जे होत आहे त्याला मी साक्षीभावाने जाणेन. सत्याचं दर्शन करायचं आहे. माझ्याकरता या क्षणी हेच सत्य प्रकट झालं, पीडा होत आहे. माझ्याकरता या क्षणी हेच सत्य प्रकट होत आहे की गर्मी आहे, खाज आहे. शरीराशी संबंध ठेवणारं कोणतंही सत्य आमच्यासमोर प्रकट झालं आणि मी ते साक्षीभावाने बघितलं, त्याच्या अनित्य स्वभावाला जाणलं आणि पुढे गेलो. ह्या आपल्या स्वभावाला बदलायचं आहे. जो नेहमी प्रतिक्रिया करणारा स्वभाव होता, प्रिय संवेदना असली तर तिच्याबद्दल राग, आसक्ती निर्माण करणारा स्वभाव होता, अप्रिय संवेदना, दुःखद संवेदना असली तर तिच्याबद्दल द्वेष निर्माण करणारा स्वभाव होता, त्या स्वभावाला बदलत आहोत. त्याला कसं रागविहीन, आसक्तीविहीन बनवू, कसं द्वेषविहीन बनवू, अरे जे अनित्य आहे, नश्वर आहे, भंगूर आहे, त्याबद्दल कशी आसक्ती करणार, कसा द्वेष करणार? तो तर आपल्या स्वभावानेच बनतो आहे, बिघडतो आहे, बनतो आहे, बिघडतो आहे. त्याला चांगलं कसं म्हणायचं, वाईट कसं म्हणायचं, हे केवळ बुद्धीच्या स्तरावर नाही तर अनुभूतीच्या स्तरावर जाणू, आपल्या मनाला समतेमध्ये स्थापित करू, हीच साधन आहे. सत्याचं दर्शन करायचं आहे. जे सत्य ह्या क्षणी आमच्यासमोर प्रकट झालं त्याचं दर्शन करायचं आहे. जे झालं नाही त्याबद्दल थोडीसुद्धा कामना निर्माण होऊ देता कामा नये, त्याची थोडीसुद्धा कल्पना करू नये, नाहीतर विपश्यना होणार नाही. या क्षणी जे सत्य आहे ते द्रष्टाभावानं कसं बघू, या क्षणी जे सत्य प्रकट झालं त्याचं यथार्थ दर्शन करायचं आहे. आधी पण सांगितलं होतं की साऱ्या मार्गावर प्रत्येक पावलागणिक सत्याबरोबर चालायचं आहे. सगळ्या रस्त्यावर कल्पनेला कुठे स्थान नाही. कितीही मोठं सत्य असो, ज्याचा कुण्या अन्य व्यक्तीला साक्षात्कार झाला ते माझ्याकरता सत्य नाही, माझ्यासाठी ती कल्पनाच आहे. कारण मी ऐकलेल्या आणि वाचलेल्या गोष्टींबद्दल कल्पनाच करीन. जर ती कल्पना पुन्हा पुन्हा करू आणि तिचा पुनरुच्चार करू तर ती साकार होण्याची शक्यता आहे. तर कल्पित गोष्ट साकार झाली, सत्य साकार झालं नाही. तर जे सत्य आमच्या अनुभूतीच्या स्तरावर उतरत आहे त्याच्याच आधारे एक एक पाऊल पुढे जात राहू. सत्याचं दर्शन करायचं आहे. सत्याचं दर्शन करता करता सूक्ष्म सत्याचं दर्शन करून, सूक्ष्मतम सत्याचं दर्शन करून साधक परमसत्यापर्यंत पोहोचतो, निश्चित रूपाने पोहोचतो. हा सारा मार्ग सत्यदर्शनाचा मार्ग, धर्मदर्शनाचा मार्ग आहे. हा प्रकृतीचा नियम आहे. हे जे विश्वाचं विधान आहे, हे जे ऋत आहे, यालाच धर्म म्हणतात. पुन्हा पुन्हा धर्म शब्दाचा प्रयोग करीत आहोत. 10 दिवस करू तर जेव्हा धर्म शब्दाचा प्रयोग होतो तेव्हा त्याला बौद्ध धर्म असं चुकूनही समजू नका. धर्म बौद्ध कधीच होऊ शकत नाही. जेव्हा धर्म बौद्ध होतो तेव्हा धर्म बुडतो, त्याचा संप्रदाय होतो. धर्म कधी जैन, हिंदू, मुसलमान होऊ शकत नाही. असं झालं तर धर्म बुडाला, संप्रदाय प्रमुख झाला. खरा धर्म सार्वजनिक आहे. ज्याने अणुअणूला धारण केलं आहे, ज्याला अणुअणूने धारण केलं आहे, त्याचं नाव धर्म आहे, नियम आहे, रीत आहे, विधान आहे. ह्याचंच दर्शन करूया. ते महापुरुष एक राजकुमार असून सुद्धा त्यांच्या जीवनातली ही विशेष गोष्ट आहे की राजकुमार असून सुद्धा त्यांचा जन्म राजमहालात झाला नाही, कुण्या झाडाखाली मोकळ्या प्रकृतीमध्ये मोकळ्या आकाशाखाली झाला. त्या व्यक्तीने सम्यक संबोधी प्राप्त केली. पहिल्यांदा अनेक वर्षापर्यंत गुहेत ध्यान करीत राहिला, परंतु सम्यक संबोधी प्राप्त केली ती कुठल्या एका झाडाखाली, मोकळ्या प्रकृतीमध्ये मोकळ्या आकाशाखाली. आणि मुक्त झाल्यावर जी एक कल्याणकारी विद्या प्राप्त झाली ती अत्यंत करुण चित्ताने सगळ्यांना वाटू लागला. तर पहिल्यांदा जेव्हा ती विद्या वाटण्याचं काम सुरू केलं ते देखील कुणा एका झाडाखाली मोकळ्या निसर्गामध्ये मोकळ्या आकाशाखाली. आणि आपला जो शेवटचा श्वास सोडला तो पण एका झाडाखाली मोकळ्या निसर्गामध्ये मोकळ्या आकाशाखाली. त्याच्या जीवनातल्या ह्या चारही महत्त्वपूर्ण घटना मोकळ्या निसर्गात झाल्या. त्या व्यक्तीने निसर्गाचा खूप अभ्यास केला, खूप अभ्यास केला, परंतु बाहेरच्या प्रकृतीचा कोणी किती जरी अध्ययन केलं तरी त्यामुळे मुक्त होत नाही, बुद्ध होत नाही. जेव्हा अंतर्मुख होऊन आतील प्रकृतीचा अभ्यास करायला सुरू केला, आतील सत्य जाणायला सुरू केलं, तेव्हा बघता बघता मुक्त झाला, बुद्ध झाला आणि समजला की जे आत आहे तेच बाहेर आहे, जे सत्य आत आहे तेच बाहेर आहे, जे बाहेर आहे तेच आत आहे. जो नियम आत काम करतो बाहेर काम करतो तोच आत काम करतो, सर्वज्ञ झाला. काही जाणायचं असं शिल्लक राहिलं नाही. प्रत्येक साधक या मार्गाने चालता चालता आतील सत्य जाणता जाणता साऱ्या प्रकृतीचे नियम समजेल. एक गोष्ट तर लक्षात आली, त्याच्या पण लक्षात आली, प्रत्येक साधकाच्या लक्षात येईल की जसं बाहेर तसं आत. प्रत्येक क्षणी काही ना काही बदलत आहे, बनत आहे, बिघडत आहे, पुन्हा बनत आहे, पुन्हा बिघडत आहे, पुन्हा बनत आहे, पुन्हा बिघडत आहे. असं काहीही नाही की जे पूर्णपणे बनलं आहे, तयार झालं आहे, जे फायनल प्रॉडक्ट आहे, आता त्यात काही परिवर्तन होणार नाही, असं काहीच नाही. सतत बनत आहे, बिघडत आहे, बनत आहे, बिघडत आहे, बनत आहे, बिघडत आहे. आणि म्हणून ह्याला भवसंसार म्हटलं जातं. भव, बिकमिंग, बिकमिंग, काही बीइंग जणू काही नाहीच. व्यवहाराकरता म्हणावं लागतं की अमुक बीइंग, अमुक बीइंग, अमुक व्यक्ती, अमुक प्राणी, पण असं काही नाही. सगळंचे सगळं एखाद्या घटनेप्रमाणे घडत जातं आहे. काही बनत आहे, काही बिघडत आहे, काही बनत आहे. हे सत्य प्रत्येक साधक आपल्या आत बघायला सुरू करेल त्यावेळेला त्याची अनुभूती त्याला होईल. अजून एक सत्य समोर येईल की जे काही बनत आहे, जे काही घडत आहे, विनाकारण काही होत नाही. विनाकारण या संसारामध्ये काहीही होत नाही, एक पान पण हलत नाही. जे काही होत आहे त्याच्यामागे एक कारण असेल किंवा अनेक कारणं असतील, त्यामुळे काही त्यामुळे काहीतरी होत आहे. एक तिसरं सत्य असं येईल समोर की जसं कारण असतं तसंच कार्य निर्माण होतं. जसं कारण तसं कार्य, जसं कारण तसं कार्य. या कारणामुळे हे कार्य झालं तर हे कार्य कोणा पुढल्या कार्याचं कारण बनतं. कारण कार्य, कारण कार्य, कारण कारण कार्य, कार्य कारण. आणि अशा प्रकारे ही साखळी, ही धारा चालतच राहते, चालतच राहते. आणखीन एक गोष्ट लक्षात येईल, सगळ्यांच्या लक्षात येईल, जसं कारण आहे तसंच कार्य आहे. जसं बीज आहे तसंच फळ आहे. जसं बीज तसं फळ, जसं बीज तसं फळ. बाहेरच्या प्रकृतीत पण हाच कायदा चालतो, आपल्या आतसुद्धा हाच कायदा काम करतो. उदाहरणार्थ, एकाच जमिनीत जवळजवळ दोन बिया पेरल्या, एक ऊसाचं बीज, एक कडुलिंबाचं बीज. तीच जमीन आहे, तीच हवा, तेच पाणी, तोच प्रकाश. प्रकृती दोन्ही बियांना एकाच प्रकारचा आहार देते. दोन्ही बियांना फूट आली, त्यांची रोपं होऊन ती वाढू लागली. काय झालं? ह्या ऊसाच्या रोपाला काय झालं? त्याची प्रत्येक रेषा रेषा गोड. या कडुलिंबाच्या रोपाला काय झालं? त्याची प्रत्येक रेषा रेषा कडू. तर ह्या प्रकृतीला, ह्या नियतीला, ह्या विधानाला किंवा असं म्हणू या देवीला, देवतेला, ईश्वराला, ब्रह्माला, अल्ला मियाला, हे काय सुचलं की एकाला एवढं मोठं गोड केलं आणि दुसऱ्याला इतकं कडवट केलं? एकावर खूप कृपा केली, दुसऱ्यावर खूप कोप केला? अरे नाही नाही, कुणी कुणावर कृपा करत नाही किंवा कोप करत नाही. विश्वाचे सारे नियम सगळे बांधलेले आहेत आणि त्याप्रमाणेच काम होतं. प्रकृती काय करते, त्या बीजाचा काय गुणधर्म स्वभाव आहे त्याला आहार देते आणि म्हणते की तू आपलं गुण प्रकट कर. जसा त्याचा गुणधर्म स्वभाव आहे तेच प्रकट होऊन बाहेर येईल. ऊसाच्या बीजाचे जे गुणधर्म स्वभाव, गोडपणा, गोडपणाच बाहेर येईल. ह्या कडुलिंबाच्या बीजाचा स्वभाव कडवटपणा, तर कडूपणाच प्रकट होईल आणि काही करू शकत नाही. प्रकृती हेच करते. जसं बीज असेल तसंच त्याचा स्वभाव धर्मगुण बाहेर प्रकट होतो. त्या कडुलिंबाच्या झाडाजवळ जाऊ, 108 वेळा त्याला प्रदक्षिणा करू, हात जोडून 3 वेळेला नमस्कार करू, मग धूप जाळू, दिवा लावू, फुलं वाहू, नैवेद्य दाखवू आणि डबडबल्या डोळ्यांनी आणि कापऱ्या आवाजात प्रार्थना करू, हे कडुलिंबाच्या देवता मला गोड गोड आंबे दे. सारं जीवन रडत राहू तरी ही देवता काही गोड आंबा देणार नाही, देऊच शकत नाही. कसं देईल? आमची अडचण तर ही आहे की प्रकृतीच्या ह्या नियमाला समजू इच्छित नाही, स्वीकार करू इच्छित नाही. बीज पेरताना थोडीशीसुद्धा शुद्ध ठेवणार नाही, कडुलिंबाचंच बीज पेरत जाऊ आणि फळ येण्याच्या वेळेस मात्र सजग होऊ. आंब्याचंच फळ पाहिजे, गोड आंब्याचं फळ पाहिजे. डबडबल्या डोळ्यांनी इथे मागू तिथे मागू, इथे रडू तिथे रडू, अरे स्वतःला धोक्यात ठेवताना प्रकृतीच्या नियमाला जी व्यक्ती जितक्या लवकर समजून घेते आणि त्याचा स्वीकार करते आणि स्वतःला त्याप्रमाणे घडवते तितक्या लवकर दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला मिळतो. अन्यथा धोकाच धोका. कोणीतरी माझ्याकरता काहीतरी करील, कोणाची तरी माझ्यावर कृपा होऊनच जाईल, अरे तुझ्यावरच कृपा का होईल? संसारातील इतक्या प्राण्यावर कोणाची कृपा होत नाही. जिथे पावं जिथे दुःखच दुःख आहे तर तुझ्यावर कशी होईल? पण धोकाच धोका. केवढ्या मोठ्या धोक्यात मनुष्य आपलं जीवन हरपून देतो. धर्माला जाणू इच्छित नाही, स्वीकार करू इच्छित नाही. धर्माला जाणलं, स्वीकार केलं तर जेव्हा जेव्हा बीज पेरतो तेव्हा सजग राहील. कशाचं बीज पेरत आहे? कडुलिंबाचं तर पेरत नाही ना, गोड आंब्याचं बीज पेरत आहे. आता कोणाच्या तरी समोर डबलबल्या डोळ्यांनी रडण्याची गरज नाही. गोड आंब्याचं बीज पेरलं आहे, गोड आंबाच येईल. आणखीन काही येऊच शकत नाही. पण नाही, असं करू इच्छित नाही, सजग राहू इच्छित नाही, तर मग दुःखच दुःख, दुःखाचं चक्र दुःखाचं चक्र. भगवानांच्या जीवनातली एक घटना. एक माणूस आला, त्यांच्याजवळ रडत राहिला, रडतच राहिला. अरे काय झालं? रडतच राहिला. अरे झालं काय? महाराज, काल माझा म्हातारा बाप मृत झाला. अरे म्हातारा बाप मेला पण रडून तो परत येणार नाही ना, रडून काय मिळणार आहे? जर रडून काही मिळणार असेल तर आणखीन लोकांना बरोबर रडायला लाव. जितके भिक्षू आहेत त्यांना सांगू तुम्ही पण रडा, जितक्या भिक्षूण आहेत त्यांना पण सांगू तुम्ही पण रडा, म्हणजे तुझा बाप परत येईल. नाही येत ना? हो महाराज, हे तर मी पण समजतो, नाही येणार. पण मी आपल्याजवळ एक विनंती घेऊन आलेलो आहे, एक प्रार्थना घेऊन आलेलो आहे. कोणती प्रार्थना? माझ्या बापाकरता काहीतरी करा महाराज. अरे तुझ्या बापाकरता मी काय करू रे? नाही महाराज, तुम्ही काय करू शकणार नाही. तुम्ही इतके शक्तिशाली, इतके महान, इतके करुण, तुमची इच्छा असेल तर तुम्ही सगळं काही करू शकाल. हे पहा, छोटे छोटे पंडे पुजारी हे इथे थोडंसं कर्मकांड करवून घेतात आणि तिकडे स्वर्गाचा दरवाजा उघडतो. आपल्यासारख्या महापुरुषाने काही करून घेतलं तर स्वर्गात नुसता प्रवेशच मिळणार नाही तर तिथे राहण्याचा व्हिसाच मिळेल. मला माझ्या वडिलांकरता काहीतरी करा. अरे वेड्या मनुष्या, इतक्या भावावेशात आहे की काही समजून सांगितलं तरी समजणार नाही. तर मग त्यांची स्वतःची एक समजावण्याची पद्धत होती. जशी मनस्थिती असेल त्याप्रमाणे समजवत असत. बरं ठीक आहे, जा 2 मातीचे घडे घेऊन ये. खूप खुश झाला, भगवान माझ्या वडिलांकरता काहीतरी कर्मकांड करतील. 2 मातीचे घडे घेऊन आला. म्हटलं, एका घड्यात तूप भर, भरलं. दुसऱ्या घड्यात दगड माती भर, भरले. आता दोघांची तोंडं बंद कर, सील करून टाक. केली. आता दोन्ही मडकी जवळच्या तलावात सोडून दे. सोडली तर दोन्ही तळाशी गेली. आता एक मोठी काठी घेऊन ये आणि दोन्ही मडक्यांना फोड. खूप खुश झाला, अरे भगवान माझ्या वडिलांकरता कसं कर्मकांड करून घेत आहेत. भारतवर्ष खूप मोठा विशाल देश आहे, अतिशयोक्तीचा देश आहे. एका बाजूला तर ज्ञानाच्या अंतिम सीमेपर्यंत मनुष्य जाऊन पोहोचतो की जिथे मुक्त होतो आणि दुसऱ्या बाजूला एवढी मूढता भरलेली आहे. दोन्ही गोष्टी बरोबर चालू असतात, आज पण चालू आहेत, 2500 वर्षापूर्वी पण चालू होत्या. कोणाचा बाप मृत झाला तर मुलगा त्याचं शरीर स्मशानभूमीमध्ये घेऊन जातो, चितेवर ठेवतो, अग्नी देतो. अर्ध शरीर जळाल्यानंतर एक मोठी काठी घेऊन कपाळ मोक्ष करतो. इथे कपाळ फुटतं आणि तिकडे स्वर्गाचा दरवाजा उघडतो. असा खुळेपणा तेव्हा पण चालू होता, आज पण चालू आहे. तर खूप खुश झाला. वडिलांच्या शरीराला तर आधीच अग्नी दिला होता, मग भगवान ते कर्मकांड कसं करवतील, त्याच्या जागी प्रतीकाच्या रूपाने हे मडके फोडतायत. खूप खुश झाला. दोन्ही मडक्यांना मारतो, दोन्ही फुटली. ज्यात तूप होतं ते वर येऊन तरंगू लागलं, ज्यात दगडमाती होती ते खाली राहिलं. भगवान म्हणाले, बघ बाबा, इतकं कर्मकांड तर मी करवून घेतलं, आता ह्या पुढचं काम आपल्या पंड्यांना आणि पुजारींना बोलव आणि त्यांना म्हणाव इथं बसून प्रार्थना करा, ए दगडमाती तुम्ही वरती या, ए तूप तू खाली जा, मी पण बघतो कसं काय होतं ते. अरे महाराज, तुम्ही तर थट्टा करायला लागला, असं कधी होईल का की ही दगडमाती पाण्याच्या वर येतील, ते तर पाण्यापेक्षा जड आहेत, ते पाण्याच्या खालीच राहतील. महाराज, पाण्याच्या वर कसे तरंगतील, हा प्रकृतीचा नियम आहे महाराज. आणि हे तूप तर पाण्यापेक्षा हलकं आहे, तर ते पाण्याच्या वरच राहील, खाली कसं जाईल, हा तर प्रकृतीचा नियम आहे महाराज. अरे, तर प्रकृतीचा नियम समजणारा, तुला एवढं समजत नाही की तुझ्या बापाने साऱ्या जीवनभर दगडमातीप्रमाणे काम केलं असेल तर खालीच जाईल ना तो, त्याला वर कोण आणू शकेल. आणि जीवनभर जर त्याने तुपाप्रमाणे हलकं फुलकं काम केलं असेल तर वरतीच जाईल ना, त्याचे पाय खाली कोण खेचू शकेल. समजू इच्छित नाही, धोक्यात राहू इच्छितात, सारं जीवन धोक्यात व्यतीत करतात. हवं तेवढं दगडमातीप्रमाणे काम करत राहू, कुणी ना कोणी मला तुपाप्रमाणे वरती उचलेलंच, अरे ह्यापेक्षा मोठा धोका काय असू शकतो. इतकं अनमोल मनुष्याचं जीवन, ज्या जीवनात मनुष्य स्वतःला मुक्त करू शकतो, ते अशा तऱ्हेच्या अंधविश्वासात मूढतेत हरपून टाकतो. जितक्या लवकर आपण स्वीकार करू की जसं कर्म तसं फळ, जसं कर्म तसं फळ, तितक्या लवकर आपण कर्माच्या बाबतीत सजग होऊ. बस, मला आपलं कर्म सुधारायचं आहे, मागे जे झालं ते झालं, आता पुढे आपलं कर्म सुधारायचं आहे, आता कोणतं चुकीचं कर्म माझ्या हातून होणार नाही, एकदम त्यावर पहारा ठेवू. योग्य रस्त्यावरून चालू लागलो, कल्याणाच्या रस्त्यावरून चालू लागलो, मंगलाच्या रस्त्यावरून चालू लागलो. मग ती व्यक्ती हिंदू असो, मुसलमान असो, जैन असो, ईसाई असो, बुद्ध असो, काही फरक पडत नाही. भारतीय असो, बर्मी असो, रुसी असो, चीनी असो, काही फरक पडत नाही. योग्य मार्गाला लागला, आता तो आपल्या कर्मावर पहारा ठेवतो. कर्मावर पहारा ठेवण्यास कोणी तयार झाला तर दुसरा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो, कोणत्या कर्मावर पहारा ठेवू. कर्म तर तीन प्रकारचे करतो. शरीराचं कर्म करतो, वाणीने कर्म करतो, मनानेही कर्म करतो. कोणाला महत्त्व देऊ? सामान्यतः लोक शरीराच्या कर्माला सगळ्यात जास्त महत्त्व देतात, वाणीच्या कर्माला त्यापेक्षा कमी महत्त्व देतात, मनाच्या कर्माला तर काहीच महत्त्व देत नाहीत. मनात एखादी गोष्ट आली, काय झालं त्याचं. परंतु जेव्हा अंतर्मुख होऊन सत्य बघू लागू, अंतर्मुख होऊन प्रकृतीचा नियम अंतरंगात समजू लागू, तेव्हा खूप स्पष्ट होईल की जे कर्म आहे ते मनाचंच कर्म आहे. जे बीज देणारं, जे बीज फळ देणार आहे, ते मनाच्या कर्माचंच बीज बनून फळ देणार आहे. वाणीचं कर्म नाही, शरीराचं कर्म नाही. वाणीचं कर्म काय आहे, शरीराचं कर्म काय आहे, हे मनाच्या कर्माचंच बाह्य प्रक्षेपण आहे आणि दुसरं काही नाही. एका उदाहरणाने समजाल, कोण्या व्यक्तीबरोबर माझे संबंध बिघडले, त्याला बघताच मनाने काम करायला सुरुवात केली, क्रोध जागृत झाला, द्वेष जागृत झाला आणि वाढत जाऊ लागला. अंतर्मनातील कर्म वाढत जात आहे, मग वाणीवर प्रगट होतं. त्याला दोन शिव्या दिल्या, वाणीचं दुष्कर्म झालं. मनाचं कर्म आणखीन वाढलं आणि शरीरावर प्रकट झालं. त्याला दोन थापडा दिल्या, जवळ बंदूक होती तर गोळी घातली, हत्या केली, शरीराने दुष्कर्म केलं. हे वाणीचं दुष्कर्म, शरीराचं दुष्कर्म काय आहे, मनाच्या दुष्कर्माचंच बाह्य प्रक्षेपण आहे, मनाच्या दुष्कर्माचंच संतान आहे. मनाचं कर्म किती खोल आहे ते मापण्याचं एक मापदंड आहे आणि दुसरं काही नाही. हे जसं दुष्कर्माला लागू आहे तसं सत्कर्माला पण लागू आहे. एखाद्या दुःखी माणसाला बघून मनाने काम करायला सुरुवात केली, करुणा जागली, मैत्री जागली आणि ती वाढत गेली. राहवलं नाही, ती वाणीवर उतरली, प्रेमाचे दोन शब्द उच्चारले गेले, वाणीचं सत्कर्म झालं. मनाचं कर्म आणखीन वाढलं, शरीरावर उतरलं, शरीराने त्याची सेवा केली, आपल्याजवळ जे काही होतं ते त्याला दिलं, शरीराने सत्कर्म झालं. हे सत्कर्मसुद्धा काय आहे? वाणीचं सत्कर्म, शरीराचं सत्कर्म काय आहे? मनाच्या सत्कर्माचंच बाह्य प्रकटीकरण, बाह्य प्रक्षेपण आहे. वाणी आणि शरीराचं सत्कर्म मनाच्या कर्माला मापण्याचं मापदंड आहे. जे फळ येतं, प्रकृती जे फळ मला देते, ते मनाच्या कर्माचंच फळ देते, वाणीच्या कर्माचं नाही, शरीराच्या कर्माचं नाही. एका उदाहरणाने समजेल. एखादी व्यक्ती जंगलातून एकटीच जात आहे, त्याच्याजवळ पुष्कळ धन दौलत आहे. समोरून एखादा डाकू आला, त्याला समजलं की ह्या माणसाजवळ खूप धन आहे, तर लोभामुळे त्याच्याकडे मागतो. त्याला त्याच्या धनाबद्दल आसक्ती असते तर देत नाही, तर डाकूला क्रोध येतो आणि रागाच्या भरात तो आपला चाकू काढतो आणि त्याच्या पोटात भोसकतो आणि त्यामुळे त्या प्रवाशाचा मृत्यू होतो. एक घटना घडली. एक दुसरी घटना. एका व्यक्तीच्या पोटात अल्सर झाला, फोड झाले. डॉक्टरनी निरनिराळे प्रकारचे उपचार केले पण काही फायदा झाला नाही. तर तो म्हणतो की बाबा, आता एकच मार्ग राहिला, म्हणत असेल तर तुझे फोड चिरून काढू, कदाचित वाचाल. तर म्हणतो ठीक आहे, असंच करा, कसं तरी करून मला वाचवा. तर आपल्या ऑपरेशन थिएटरमध्ये टेबलावर त्याला झोपवतो, आपला चाकू काढतो, त्याचं पोट चिरतो. तर असं होतं की त्याचवेळी त्याचा मृत्यू होतो, रोग्याचा मृत्यू होतो. तर दोघांनीही, त्या डाकूने आणि त्या डॉक्टराने, शरीराच्या स्तरावर एकाच प्रकारचं काम केलं. दोघांनी आपापले चाकू काढले, कुणा व्यक्तीच्या पोटात भोसकले की ज्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर ही प्रकृती, हा निसर्ग, किंवा म्हणायचं असेल तर देवी देवता, ईश्वर, ब्रह्मा, अल्लामिया, या दोघांना एकच फळ देईल का? अरे नाही, कदापि नाही. त्या डाकूच्या चित्ताची चेतना द्वेष, वैमनस्य आणि दुर्भावनेने भरलेली होती. त्या डॉक्टराच्या चित्ताची चेतना स्नेह आणि सद्भावनेने भरलेली होती. तर प्रकृती चित्ताच्या चेतनेप्रमाणे फळ देईल. चित्ताची चेतना कशी आहे? शरीराचं कर्म, वाणीचं कर्म प्रकृती बघत नाही. आणखी एका उदाहरणाने समजेल. एखाद्या व्यक्तीबरोबर संबंध बिघडलेले आहेत, त्याला बघताच मनामध्ये क्रोध जागतो, द्वेष जागतो, वाणीवर उतरतो, त्या रागाच्या भरात शिव्या दिल्या, डुक्कर, पाजी, गाढव. एक घटना घडली. दुसरी घटना. माझं स्वतःचं मूल कुठे बाहेर धुळीत चिखलात खेळून आला, सगळे कपडे मळवून आला, त्याला बघून म्हणतो डुक्कर, पाजी, गाढव. दोन्ही अवस्थेत वाणीच्या स्तरावर एकच शब्द बोलले गेले, पण चित्ताच्या चेतनेत किती मोठं अंतर. पहिल्या वेळेला चित्ताची चेतना द्वेष आणि वैमनस्याने भरलेली होती, दुसऱ्या वेळेला स्नेह आणि सद्भावनेने भरलेली होती. जे परिणाम येणार आहेत ते चित्ताच्या चेतनेप्रमाणे येतील, शरीर आणि वाणीच्या कर्माप्रमाणे नाही. हीच गोष्ट आपल्या अनुभूतीच्या स्तरावर जाणून त्या महापुरुषाने म्हटलं, आणि त्यांनी म्हटलं म्हणून मानायचं नाही. प्रत्येक साधक आपल्या अनुभूतीच्या स्तरावर जाणूनच ते मानेल. काय म्हटलं त्यांनी?
मनो पुबंग माधम्मा, मनो सेठा मनोमया, मनोमया.
पहिल्यांदा मन जागतं, सगळ्या गोष्टी मनात पहिल्यांदा जागतात. याकरता मनोसेठा, मनस प्रमुख आहे, मनस प्रधान आहे, मनोमया. हे जे विश्व आहे, हा जो संसार आहे, संसारातल्या जितक्या अनुभूती आमच्यासमोर आहेत, त्या त्या साऱ्या आमच्या मनातूनच प्रकट होतात. मनोमय, मनोमय आमच्या मनाचं संतान आहे.
मनसाचे पदुठे न भासती वा करोती वा.
प्रदुष्ट मनाने, मलिन मनाने, कोणी वाणीने किंवा शरीराने काम केलं, कारण मन मलिन आहे, तर
ततो नंग दुःख मनवेती चक्कम वैवहतो पदं.
तर दुःखच मागे लागेल, असं मागे लागेल जसं बैलगाडीला जुंपलेले बैल. झुंपलेल्या बैलाच्या मागे, कारण त्या बैलगाडीला झुंपलेले आहेत, त्या बैलाच्या मागे जिथे ते धावेल त्या बैलगाडीचं चाक बरोबरच असतं. जिथे धावेल तिथे बैलगाडीचं चाक मागे आहे. या देशात खूप मोठी अडचण आहे. दुसऱ्या देशात पळून गेलो, तिसऱ्या देशात पळून गेलो, अरे चंद्रावर पळून गेलो, हां कुठेही पळून गेलं तरी दुःख मागे आहेच. कारण जितक्या कर्माचा संग्रह केला त्या साऱ्या प्रदुष्ट चित्ताच्या मलिन चित्ताच्या कर्माचा संग्रह दुःख चाळणार आहे, दुःख चाळणार आहे. ह्याच प्रकारे
मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुख मन वेति छाया वै अनुपायिनी.
निर्मळ चित्ताने, उजळलेल्या चित्ताने कोणी वाणीने किंवा शरीराने काम करील तर
ततो नं सुख मन वेति छाया वै अनुपायिनी.
तर सुख असं मागे लागेल जशी सावली आपल्या मागे. जिथे जाल, ज्या देशात जाल, जिथे जाल तिथे आपल्याबरोबर आपली सावली. कारण कर्माचा जो संग्रह आहे तो निर्मळ चित्ताच्या आधाराने केलेला कर्माचा संग्रह आहे. तर तो सुखच आणेल, सुखच आणेल. प्रकृतीचा नियम आहे. कुण्या बुद्धाने म्हटलं आहे, कुण्या महावीराने म्हटलं आहे ह्याकरता मानायचं नाही. गीता म्हणते म्हणून मानायचं नाही. असं मानणं म्हणजे केवळ मानणंच होईल. अनुभूतीच्या स्तरावर या नियमाला जाणू आणि मग मानू. मग बघाल खूप पुष्ट होत जाल. धर्माच्या मार्गावर चालण्याने खूप पुष्ट होत जाल.
इध तपती पेच तपती पापकारी उभयथ तपती इध नंदती पेच नंदती तप पुण्यो उभयथ नंदती.
इथे पण दुःखी होतो, खूप पीडित होतो, खूप व्याकुळ होतो आणि पुढे भविष्यात पण व्याकुळच होईन, पीडित होईन. जो कोणी पाप कर्म करतो इथे पण व्याकुळ, पुढे जाऊन पण व्याकुळ. जो पुण्यकर्म करतो इथे पण प्रसन्न आहे, पुढे पण प्रसन्न होतो. इथे पण आनंदित आहे, पुढे पण आनंदित होतो. हे केवळ शास्त्रात म्हटलं आहे म्हणून मानायचं नाही. आपल्या अनुभूतीने जाणा. आता तर सत्यदर्शन, आत्मदर्शन ह्या मार्गाचं एक लहानसं पहिलं पाऊल उचललं आहे. जरा पुढे जाल, आणखीन थोडी पावलं उचलू लागाल तेव्हा खूप स्पष्ट दिसू लागेल. हा प्रकृतीचा नियम खूप स्पष्ट दिसू लागेल. जेव्हा शरीराने किंवा वाणीने एखादं पापकर्म करतो तर ते मनात विकार जागृत करूनच करतो. मनात क्रोध, द्वेष, वैमनस्य जागृत करील. जेव्हा मनात क्रोध, द्वेष, वैमनस्य जागेल व त्यामुळे होणाऱ्या आपल्या शरीरावरील संवेदनांना बघता बघता असा लायक होईल आणि बघेल की शरीरात गरमी जागृत झाली, जळू लागला आहे, जळू लागला आहे. हे बीजच असं आहे की त्यामुळे जळू लागला, जळू लागला. त्याचा परिणाम जाळण्याचाच असेल. कारण एकदा जाळलं तर जाळतच जाईल. किती वेळ? अनुभूतीने जाणतील की बीज कसं पेरलं. असं बीज पेरलं ना, जाळण्याचं बीज पेरलं ते नरकाच्या अग्नीपर्यंत खेचूनच नेईन. ठीक अशा प्रकारे एखादं चांगलं काम करू, म्हणजे अन्य प्राण्याच्या कल्याणाकरता काम करू तर मनात मैत्री जागवाल, करुणा जागवाल, तेव्हाच करू शकाल. आणि मग ह्याच साधनेद्वारा, आपल्या आतील चित्ताच्या अवस्थेच्या द्वारा, ज्या संवेदना शरीरावर जागृत होतात त्यांना बघण्यात निपुण होत जाल, पुष्ट होत जाल. मग पाहाल की मनात मैत्री किंवा करुणा जागता क्षणीच साऱ्या शरीरात एक पुलक रोमांच होईल. इतकी सुखद अनुभूती होईल. स्वर्गीय सुखाची अनुभूती होऊ लागेल. ब्रह्मानंदाची अनुभूती इथेच होऊ लागेल. बीजच मुळी तसं आहे, पुढे जाऊन असंच फळ आणणार आहे हे आपल्या अनुभूतीने जाणार. जेव्हा अनुभूतीने जाणू लागाल तेव्हा असं वाईट बीज पेरण्यामध्ये मन कचरेल. बीज पेरता क्षणी जर आत गरमी सुरू झाली, अरे नाही नाही असं करायला नको, थांबाल. आणि असं बीज पेरलं की ज्यामुळे आत खूप आनंद वाटू लागला तसंच बीज पुन्हा पुन्हा पेरावंसं वाटेल. म्हणून अध्यात्माच्या क्षेत्रात स्वानुभूती खूप आवश्यक आहे. ऐकलेल्या गोष्टींचा इतका फायदा होत नाही, वाचलेल्या गोष्टींचा इतका परिणाम होत नाही, त्या बुद्धीच्या स्तरावरतीच राहतात. खोल अंतर्मनापर्यंत फक्त सत्याचा परिणाम होतो. ह्याकरता अनुभूतीच्या स्तरावर सगळ्या प्रकृतीच्या नियमांना समजून घ्या, खूप स्पष्ट होईल. मनाचं कर्मच कर्म आहे, ह्याकरता आम्हाला मन सुधारायचं आहे. भगवान महावीरांच्या जीवनातली एक घटना. कुण्या एका देशाचा राजा भगवानांचा उपदेश ऐकून वैराग्य व विरक्ती जागृत होऊन तप करू लागला. घोर तप करतो आहे, ऊन असो पाऊस असो की थंडी असो, उभा राहून घोर तप करतो आहे. त्या देशाचा एक रहिवासी त्या रस्त्याने जात होता आणि बघतो की आपल्या देशाचा जो पूर्वी राजा होता सारे विलाशी मार्ग सोडून अशा प्रकारे तप करतो आहे. तर खूप श्रद्धेने नतमस्तक होऊन भगवानांकडे जातो. भगवान महावीरांना म्हणतो, आमच्या देशाचा अमुक अमुक एक राजा इतका घोर तप करत आहे, मला असं वाटतं की तो जर ह्या क्षणी मृत झाला तर मुक्त होऊन जाईल. भगवान हसले, अरे नाही, ह्या क्षणी मृत झाला तर नरकात जाईल, नरकात. थोड्या वेळाने दुसरा एक जण आला त्याच्या मागून, तो म्हणाला, महाराज तो राजा जो तप करत होता ना तो मृत झाला. मृत झाला? अरे मुक्त झाला. मुक्त झाला? थोड्या वेळापूर्वी म्हणत होता की नरकात जाईल, आता म्हणत होता की मुक्त झाला, असं कसं बोलता? तर समजावलं, महापुरुष कोणाला कधी गोंधळात ठेवत नाही. समजावलं, बघ, ज्यावेळी तो पहिला सूचना घेऊन आला होता त्यावेळी मी आपल्या ज्ञानचक्षुने त्याची मनस्थिती जाणण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी त्याची मनस्थिती काय होती ती जाणली. त्याचा कोणी दुश्मन सैन्य घेऊन त्याच्या देशावर आक्रमण करायला निघाला होता. त्याने पाहिलं तर त्याच्या चित्तात द्वेषच द्वेष, घृणाच घृणा, क्रोधच क्रोध हेच जागृत होत होते. अशा अवस्थेत तर तो जर तो मृत झाला असता, चित्ताची अशी अवस्था क्रोध घृणा द्वेष, तर मग नरकातच जाईल, आणखीन कुठं जाईल? नरकाची ज्वाला जळत आहे ना, तिकडेच ती त्याला खेचून नेईल. थोड्या वेळानंतर त्याला शुद्ध आली, अरे मी इथे तप करायला आलो, शरीराला तापवण्याला थोडंच आलो, मनाला सुधारायला आलो, मनाला रागविहीन द्वेषविहीन करायला आलो. मी हे काय करू लागलो? मनाला रागविहीन करू लागला, मग द्वेषविहीन करू लागला आणि अशा अवस्थेपर्यंत पोहोचला जिथे राग द्वेष नाही आणि अशा वेळी त्याचा मृत्यू झाला, तर मग मुक्त झाला ना. दोन्ही अवस्थेमध्ये मनच प्रधान आहे. शरीराने तर तो तप करत होता, काही फरक पडला नाही. केवळ शरीराने तप करून आजपर्यंत कोणीही व्यक्ती मुक्त झाली नाही, होऊच शकत नाही. मनाला सुधारायचं आहे. ही गोष्ट जितक्या लवकर कोणी समजून घेईल तितक्या लवकर कर्मकांडांच्या जंजाळातून बाहेर पडेल. मनाला सुधारायचं आहे. या कर्मकांडात काय अर्थ आहे? शरीराला केवळ यंत्र बनवण्यात काय अर्थ आहे? मनाला सुधारायचं आहे. मनुष्यानाम कारणं बंधम मोक्षे. मन बंधनाचं पण कारण आहे आणि मोक्षाचा उपाय पण आहे. तर मनच प्रमुख आहे बाबा. आणि निरुपयोगी गोष्टीत काय अर्थ आहे? धर्माच्या नावावर कुठे गुरफटला? कर्मकांडात गुरफटला. बाहेरील देखाव्यात गुंतलात आणि त्यातून निघाला तर आणखीनच मोठ्या जंजाळात अडकून पडलात. दार्शनिक मान्यतेमध्ये गुरफटला. अरे तुझी ही दार्शनिक मान्यता असो किंवा ती असो, जोपर्यंत तुझं मन सुधारलं नाही तोपर्यंत ती दार्शनिक मान्यता तुला काय आनंद देईल, तुझं काय कल्याण करील? पण इतके गुरफटतात की हीच दार्शनिक मान्यता योग्य आहे, माझीच दार्शनिक मान्यता योग्य आहे, बाकी सगळ्यांची चूक आहे असं म्हणतात. असं म्हणतात की धर्माचा जर सगळ्यात कोणी दुश्मन मोठा असेल तर ते हे दर्शनशास्त्र आहे. इतर शत्रुत्वापासून किंवा शत्रूंपासून बाहेर पडणं सोपं असतं, कारण माणूस जाणतो की हा तर माझा दुश्मन आहे, राग करत आहे हा तर माझा दुश्मन आहे, द्वेष निर्माण करत आहे दुश्मनच आहे. परंतु ते ह्याला दुश्मन मानतच नाही, ह्याला तर धर्मच मानून अलंकाराप्रमाणे अंगीकार करतो, खूप प्रसन्न होतो. माझी अशी दार्शनिक मान्यता, अरे तुझी दार्शनिक मान्यता काय उपयोगाची? मन सुधारलं की नाही? मन सुधारण्याचं काम केलं की नाही? मनाला रागद्वेषापासून मुक्त केलं की नाही? जोपर्यंत मूळ गोष्ट समजत नाही तोपर्यंत धर्माच्या नावावर गोंधळच गोंधळ. एका गोंधळातून निघालो तर दुसरीकडे अडकतो, दुसऱ्यातून निघाला तर तिसरीकडे अडकतो, कुठे ना कुठेतरी अडकून राहतो. मूळ गोष्ट जो समजेल, मला तर माझं मन सुधारायचं आहे. मन सुधारण्याची एकच पद्धत आहे की मन जेव्हा काम सुरू करतं तेव्हा मी सजग असतो, त्याला चुकीचं काम करू देणार नाही. मनाच्या प्रत्येक कामाबद्दल सजग, मनाच्या कामावर पहारा ठेवला. आता मला वाणी आणि शरीर यांच्या कामावर पहारा ठेवायची गरज नाही, वाणीचं आणि शरीराचं काम आपोआप ठीक होईल. मी मुळावरच पहारा ठेवला, ज्या झाडांची मुळं मी सुधारली ते झाड आपोआप बहरेल, खूप फळेल फुलेल. मुळंच जर सुधारली नाहीत आणि वरवरच्या पानांना खूप सुधरवलं तरी काही होणार नाही. ह्याकरता मनाला सुधारायचं आहे. खोलपर्यंत जाऊन मनाबद्दल कसं सजग राहू, ही गोष्ट कोणी जरी स्वीकारली, कोणाच्या समजण्यात पण आली, तर दुसरा प्रश्न हा की मनावर पहारा कसा ठेवू. हेच माहीत नाही की मन कोणत्या पक्षाचं नाव आहे, ते काम कसं करतं हेच माहीत नाही, तर पहारा कसा ठेवाल. सारी साधनं ह्याच करता करतो आहोत. इथे केवळ शरीराचं दर्शन करीत नाही, शरीराचं दर्शन तर एक भोगी पण करतो. आरशात आपलं तोंड बघतो, खूप सजवतो, नटवतो स्वतःला, आपल्या शरीराच्या बाबतीत खूप आसक्त होतो. शरीराचं दर्शन एक रोगी पण करतो, रोगाला बघून रडतो, हाय रे मला इथे रोग आहे, मला तिथे रोग आहे. शरीराचं दर्शन जेव्हा एखादा विपश्यना योगी करतो, कशाकरता करतो मन सुधारण्याकरता करतो. शरीर आणि मन याचा इतका खोल संबंध आहे की शरीराच्या आधारानेच मन खोलवर कसं काम करत आहे ते जाणू शकू. मन काय आहे, कसं काम करतं, खूप जाणूया. मनाचे चार मोठे मोठे खंड आहेत. तसं तर खूप पुढील अवस्थेपर्यंत पोहोचाल तर जाणाल की मनाचे जवळजवळ 121 प्रकार असतात आणि 52 प्रकारच्या चित्तवृत्ती असतात. चित्त जागृत झालं त्याच्याबरोबर ही चित्तवृत्ती जागली. ह्या क्षणी कोणतं चित्त जागृत झालं, कोणती चित्तवृत्ती जागृत झाली, त्या उच्च अवस्थेपर्यंत पोहोचायला वेळ लागेल. आणि म्हणून ते 121 चित्त आणि 52 प्रकारच्या चित्तवृत्ती त्यांची नावं पण मोजणार नाही, त्याचा काही उपयोग नाही, बुद्धिविलासाची गोष्ट होईल. आता तर मनाचे जे चार मोठे मोठे खंड ज्यांची आम्हाला अनुभूती होणार आहे, प्रत्येक साधकाला अनुभूती होणार आहे, त्यांना समजावून घेऊया, म्हणजे त्याच्यावर पहारा ठेवता येईल, स्वतःला सुधरू शकू. मनाचा पहिला खंड, त्या काळच्या भाषेत त्याला विज्ञान म्हटलं गेलं. आज तर शब्दाचे अर्थ बदलले, विज्ञान सायन्सला म्हणू लागले. इंग्रजी भाषेत अनुवाद केला तर विज्ञान म्हणजे कॉन्शियसनेस, त्याचं काम जाणणं, बस केवळ जाणणं आणि दुसरं काही नाही. हे जे आमची इंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा आहेत, ते स्वयं निर्जीव आहेत, काम करू शकत नाहीत. जोपर्यंत मनाचा तो खंड त्याच्याबरोबर जोडला जात नाही तोपर्यंत ते बिलकुल निकामी आहेत, काम करू शकत नाहीत. पुष्कळांनी आपल्या जीवनात हे बघितलं असेल की डोळे बिलकुल ठीक आहेत, समोर उजेड पण आहे, कोणी आला आणि निघून गेला पण मला दिसलाच नाही. कान बिलकुल ठीक आहे, मी काही कानात कापूस खोचून ठेवलेला नाही, कोणी माझं नाव जोराने घेत आहे पण मला ऐकू येत नाही, असं का होतं. माझ्या मनाचा हा हिस्सा विज्ञान कॉन्शियसनेस हा डोळ्यांना जोडलेला आहे. एखादं सुंदर रूप, एखादं सुंदर दृश्य बघत आहे किंवा एखादं पुस्तक वाचत आहे आणि सारं मन तिथे लागलेलं आहे. कान उघडे आहेत आणि कोणी आवाज देत आहे पण मला ऐकू येत नाही, किंवा सगळं मन कानाला जोडलेलं आहे, एखादं मधुर संगीत लागलेलं आहे त्यात मन लागलेलं आहे, डोळे उघडे आहेत, समोरून कोणी आलं गेलं पण दिसलं नाही. तर हा मनाचा हिस्सा जेव्हा इंद्रियाला जोडलेला असतो तेव्हाच ती इंद्रिय काम करतात, अन्यथा काम करू शकत नाही. तर हा हिस्सा केवळ इतकंच काम करतो की एखादी घटना घडली, कानात आवाज आला, हा मनाचा हिस्सा इतकंच जाणेल की काही आवाज आला, यापेक्षा अधिक जाणणार नाही. दुसरा हिस्सा ताबडतोब आपलं डोकं वर काढेल. त्या काळच्या भाषेत त्याला संज्ञा म्हणत असत. त्यांचं काम जाणून ओळखणं. पहिल्याचं काम केवळ जाणणं, दुसऱ्याचं काम ओळखणं. आतापर्यंत जेवढ्या अनुभूती आहेत, जेवढ्या आठवणी आहेत आपल्याजवळ आहेत, त्यांच्या बळावर तो ओळखतो. आवाज आला, कोणते शब्द आले, ह्या शब्दांचा काय अर्थ आहे, ओळखतो, मूल्यांकन करतो. शब्द आले ते शिव्यांचे आहेत, खूप वाईट शब्द आले. प्रशंसेचे आहेत, प्रशंसेचे शब्द आले, खूप चांगले. त्यांना आपलं काम केलं, ओळखण्याचं काम केलं, मूल्यांकन करण्याचं काम केलं. इतक्यात मनाचा तिसरा खंड आपलं डोकं वर काढतो, ज्याला त्या काळच्या भाषेमध्ये वेदना म्हटलं गेलं. आजकालच्या भाषेमध्ये निरनिराळ्या भाषेत वेदना याचा अर्थ पीडा असं करतात, आणि म्हणून वेदना शब्द वापरणार नाही, संवेदना शब्द वापरूया म्हणजे भ्रम होणार नाही. त्या काळी वेदना म्हणत असत, दुःखद वेदनेला आणि सुखद वेदनेला पण वेदनाच म्हणत असत, न्यूट्रलला पण वेदनाच म्हणत असत. तर हा तिसरा खंड, कानात आवाज आला, पहिल्याने जाणलं, दुसऱ्याने ओळखलं, शिव्यांचे शब्द आले, मूल्यांकन केलं, खूप वाईट, ताबडतोब शरीरात एक संवेदना जागृत होईल, खूप अप्रिय संवेदना जागेल. त्याचं मूल्यांकन केलं ना, त्याने वाईट असं मूल्यांकन केलं तर साऱ्या शरीरात दुःखद संवेदना झाल्या. शब्द आले, ओळखले, प्रशंसेचे शब्द आले आहेत, मूल्यांकन केलं, खूप चांगले आहेत, साऱ्या शरीरात एक सुखद संवेदना जागेल. प्रकृतीचा नियम आहे, मनाचा तिसरा हिस्सा त्यानं आपलं काम केलं. इतक्यात चौथा हिस्सा आपलं डोकं वरती काढेल. शब्द आले, ओळखले, प्रशंसेचे शब्द आहेत, सुखद संवेदना जागते. तर चौथा हिस्सा, ज्याला संस्कार म्हटलं गेलं आणि ज्याची प्रतिक्रिया करण्याचं ज्याचं काम आहे, प्रशंसेचे शब्द आहेत, सुखद संवेदना जागली, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे, अशी प्रशंसा तर आणखीनच व्हावी, पुन्हा पुन्हा व्हावी. शब्द आले, ओळखले, शिव्यांचे आहेत, मूल्यांकन केलं, खूप वाईट आहे, दुःखद संवेदना जागली, अरे नको, मला कोणी शिवी दिली, अरे ती शिवी बंद करा, आवडत नाही, हा प्रतिक्रिया करणारा मनाचा चौथा हिस्सा. पहिला हिस्सा विज्ञान, हा केवळ जाणण्याचं काम करतो, हे एखादं बीज नाही की ज्याचं फळ येईल. दुसरा हिस्सा ओळखण्याचं काम करतो, त्याचं पण कोणतं बीज नसतं की ज्याचं फळ येईल. तिसरा हिस्सा संवेदनशील होण्याचा, ह्याचं पण बीज नसतं की ज्याचं फळ येईल. हा चौथा हिस्सा जो प्रतिक्रिया करतो, ते बीज आहे, त्याचं फळ येतं. संस्कार शब्दाचा अर्थच कर्माचा ढीग लागतो. जेव्हा प्रतिक्रिया करू लागतो तेव्हा कर्माचा ढीग लागतो. पाहिजे पाहिजेचं भजन कितीतरी वेळ चालतं, तसंच नको नकोचं भजन कितीतरी वेळ चालतं. संस्कारावर संस्कार बनवले जातात, बीज पेरलं जातं. तीन प्रकारचे संस्कार बनवले जातात. एक तर असे संस्कार की जणू काय पाण्यावरती रेघ ओढली, एका बाजूला रेघ ओढत आहोत आणि दुसऱ्या बाजूला ती मिटत जाते, ओढत आहोत मिटत जाते. दुसरे संस्कार जणू काही वाळूवरती रेघ ओढली, सकाळी ओढली, संध्याकाळपर्यंत पुसली गेली. आणि तिसऱ्या प्रकारचे संस्कार जसे दगड किंवा खडकावर चिन्नी आणि हातोडा यांनी खूप खोलवर रेघा ओढल्या, ह्या पण पुसल्या जातील पण खूप वेळ लागेल. हे फार धोकादायक संस्कार. आणि अशा प्रकारचे संस्कार कितीतरी बनवतच जातो. त्याचा परिणाम पण तितकाच धोकादायक असतो. दिवसभर किती संस्कार बनवतो त्याची काही गणती नाही, प्रतिक्षण हेच करतो. कानावर शब्द आले, केवळ तेच संस्कार बनवत नाहीत, प्रत्येक दरवाज्यावर बनवत आहोत. डोळ्याने एखादं रूप पाहिलं, चांगलं वाटलं, सुखद संवेदना झाली तर पाहिजे पाहिजे, आसक्ती निर्माण केली, दुःखद संवेदना झाली, नको नको द्वेष निर्माण करू लागलो. अशाच प्रकारे नाकाला एखादा श्वास आला तर पाहिजे पाहिजे, दुर्गंधी आली, नाक बंद करून पळू जाऊ, नको नको. जिभेवर जर एखादा गोड रस पडला तर पाहिजे पाहिजे, कडू कारलं खाल्लं तर थू 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 नको नको. कोण्या व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला हात लागला, जिला पुन्हा पुन्हा हात लावावासं वाटतो, चांगलं वाटलं तर पुन्हा पुन्हा शिवू इच्छितो. एखाद्या विस्तवाला हात लागला, ज्योतीला हात लागला, नको नको. पाचही इंद्रियांच्या दरवाज्यावर हे पाहिजे आणि नको, राग आणि द्वेष हेच करत असतात. सहावा दरवाजा मनाचा, तिथे पण हेच करीत असतात. मनाचं आलंबन म्हणजे विचार. सुखद विचार आला तर तो पाहिजे पाहिजे, दुःखद असला तर नको नको. हे राग हे द्वेष यांचे संस्कार प्रतिक्षण बनवले जातात. रात्री निसताना दिवसभरात आम्ही किती संस्कार बनवले याची जर आठवण करू लागलो तर कुठं आठवतं किती बनवले ते. तरी पण एखादा संस्कार ज्याचा मनावर दगडावरील रेघेप्रमाणे खूप खोलवर प्रभाव पडला असेल तो आठवेलच. आज दिवसभर मी असं केलं, करायला नको होतं, असं केलं, करायला नको होतं, एखादाच आठवेल. महिन्याच्या शेवटी बसू आणि आठवू की दगडातील रेघेसारखे महिन्याभरात आम्ही किती संस्कार बनवले. रोज एक एक असतील तर 30 आठवतील, पण नाही आठवत. एक किंवा दोन ज्याचा महिनाभर खोलवर प्रभाव राहिला दगडावरतील रेघेसारखा, जो महिनाभर परिणाम करत राहिला तोच आठवेल. वर्षाच्या शेवटी आठवण करायला बसलो, पुन्हा एक किंवा दोन ज्याचा खोलवर प्रभाव राहिला. अगदी अशाच प्रकारे आम्हाला आवडो वा न आवडो, जेव्हा मृत्यूची वेळ येते तेव्हा जो संस्कार दगडावरील रेघेसारखा खूप खोल आहे तोच आपलं डोकं वर काढतो. त्यावेळेला चित्तावर जो संस्कार पुढे येतो आणि जो संस्कार उत्पन्न झाला आहे, म्हणजे या जीवनाच्या शेवटच्या क्षणाच्या चित्तात जो संस्कार उत्पन्न झाला आहे तो पुढील जीवनाच्या प्रथम क्षणाच्या चित्तात अगदी तशाच प्रकारे उमटेल, कारण त्याचंच ते संतान आहे. ह्या जीवनाचा अंतिम क्षण पुढील जीवनाच्या प्रथम क्षणाचा जनक आहे. पुढील जीवनाचा प्रथम क्षण ह्या जीवनाच्या अंतिम क्षणाचं संतान आहे, संतती आहे. जसा बाप तसा बेटा, तेच गुण तेच धर्म. मुलगा तेच गुण आणि तेच धर्म स्वभाव घेऊन जन्म घेईल. मृत्यूच्या वेळी चित्तामध्ये जो संस्कार उमटतो तो जर दगडमातीसारखा असेल तर पुढील क्षण पण दगडमातीसारखाच येईल, त्याला कोणी थांबवू शकत नाही. आणि ह्या जीवनाच्या अंतिम क्षणी चित्तात तूप लोण्यासारखा संस्कार उमटला तर पुढील क्षण पण तूप लोण्यासारखाच येईल. मृत्यूचा क्षण कसा सुधारेल याकरता साधना करीत आहोत. सारी विपश्यनेची साधना मृत्यूची कला शिकण्याकरता आहे. कसं मरावं? सुखाने मरावं, शांतीपूर्वक मरावं, हसत मरावं, भयाचं नामोनिशाण नसावं, रागाचं किंवा रडण्याचं नामोनिशाण नसावं, मूर्छा नसावी. कोणी विपश्य साधक असा झाला नाही की ज्याला मूर्छित अवस्थेत मृत्यू आला, रडता रडता मृत्यू आला, भयभीत होऊन मृत्यू आला, कसा मरेल? मृत्यूच्या वेळी असा कोणता संस्कार उत्पन्न होणार नाही, विपश्यनेचा संस्कार उत्पन्न होईल. हसत मृत्यू येईल, सजग होऊन मृत्यू येईल. प्रमोशन जर होत आहे तर रडू का यावं? डिमोशन होत असेल तर रडू येईल. प्रमोशनमध्ये कसं रडू येईल? भय का वाटेल? मृत्यूची कला शिकायची आहे. मृत्यूची कला तोच शिकू शकतो ज्याला जगण्याची कला आली. विपश्यना ही जगण्याची कला शिकवते. मृत्यूची कला तर आपोआपच येईल. सारं जे काम करत आहोत, डोक्यापासून पायापर्यंत जी यात्रा करीत आहोत, तर एखादं कर्मकांड करत नाही. आकाशामध्ये वही खातं घेऊन कोणी बुद्ध भगवान बसलेले नाहीत. कोणी किती चक्रा मारल्या, याने तर 100 मारल्या, याने तर 1000 मारल्या, त्याच्याकरता लहान दरवाजा उघडूया, दुसऱ्याकरता मोठा दरवाजा उघडूया, अरे असं कोणी द्वारपाल नाहीच. आम्हीच आमचे द्वारपाल आहोत. आपणच आपले दरवाजे उघडतो. नरकाचा उघडू किंवा स्वर्गाचा उघडू, ब्रह्मानंदाचा उघडू किंवा निर्वाणाचा उघडू, दरवाजा मलाच उघडायचा आहे. तर कोणत्या प्रकारचं जीवन जगू? प्रतिक्षण कसं सजग राहू? चित्तात दगडमातीचे संस्कार बनू देणार नाही, दगडावरील रेख मारणार नाही. शेवटच्या क्षणी आपोआप जो दरवाजा उघडेल तो चांगलाच असेल, वाईट उघडूच शकत नाही. ही सारी साधनं त्याकरता करत आहोत. डोक्यापासून पायापर्यंत जी यात्रा करतो त्याची दोन कारणं आहेत, ती समजायला हवीत. एक तर साऱ्या शरीरात प्रतिक्षण कोणती ना कोणती संवेदना जागतच आहे. प्रकृतीचा नियम आहे, पुढं व्हाल आणि समजाल कोणत्या कारणास्तव असं होतं. ज्याला चेतन चित्त म्हणतात, म्हणजे चित्ताचा वरवरचा हिस्सा, तो कोणत्या संवेदनेचा होत आहे ते ओळखत नाही. पण ज्याला अर्धचेतन म्हणतात, अचेतन म्हणतात, आजकालच्या पाश्चिमात्य भाषेत ज्याला सबकॉन्शियस अनकॉन्शियस म्हणतात, ते संवेदनांना चांगल्या तऱ्हेने ओळखतात. संवेदना झाली की ते ओळखतात, ओळखतात आणि प्रतिक्रिया करतात. चेतन मनाला तर माहितीही नाही, कॉन्शियस माइंडला तर माहितीही नाही की काय होत आहे ते. एका उदाहरणाने समजाल. खूप वेळ बसलेला आहात, बोलत आहात, सारं लक्ष तर बोलण्यात आहे, कॉन्शियस माइंड तर बोलण्यात गुंग झालेलं आहे, आणि बसलो आहोत. इतका वेळ बसल्यामुळे शरीराच्या वजनामुळे एखाद्या जागेवर वजन पडू लागलं तर जरा पीडा होऊ लागली, तर ज्याला अचेतन म्हणतात. पण तो आपल्या कामात अचेतन नाही, खूप चेतन आहे. ताबडतोब प्रतिक्रिया करील, अरे ही पीडा मला आवडत नाही, हा दाब आवडत नाही, लवकर बदल. आणि मग जरा असं असं हालेल, जरा तसं हालेल. साऱ्या दिवसात किती वेळेला हलत असतो? कधी असं करतो, कधी तसं करतो. कॉन्शियस माइंडला तर कळतच नाही काय करतो आहे ते का करत आहे. आणि ज्याला अचेतन म्हणतो अर्धचेतन म्हणतो तो प्रतिक्षण रागद्वेषाची प्रतिक्रिया करतो. काय होत आहे हे कळतच नाही तर त्याच्या बाहेर कसं निघू. तर ह्या साधनेद्वारे पहिलं काम हे होतं की हे जे कॉन्शियस माइंड हाफ कॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंड चेतनचित्त अर्धचेतन आणि अचेतन म्हणतात त्याच्यामधली भिंत तुटते. ह्या साधनेमुळे आत्तापर्यंत जे केवळ अचेतन चित्ताला अनुभवत होतं आता चेतन चित्ताला पण त्याचा अनुभव होऊ लागतो. जिथे जे काही होत आहे पहिलं काम तर हे आहे की साऱ्या शरीरात जे होतं आहे जी संवेदना जागृत होत आहे त्याला जाणत आहोत. प्रतिक्रिया केव्हा होते संवेदना झाल्यानंतर. राग केव्हा जागतो संवेदना झाल्यानंतर. द्वेष केव्हा जागतो संवेदना झाल्यानंतर. आम्हाला संवेदनेचीच शुद्ध नाही तर राग आणि द्वेष जागण्याची पण शुद्ध नाही. तर त्या मुळापर्यंत आपण स्वतःला कसं सुधरू आपल्या मनाला कसं सुधरू तर ह्याकरता पहिलं काम जेथे जेथे संवेदना होत आहे त्याला जाणत आहोत. मग भिंती पडू लागतील. एक स्थिती अशी येईल की सारं मन कॉन्शियस होईल. शरीराच्या एखाद्या भागात एखादी घटना घडत आहे आणि मला पत्ताच नाही असं कधी होत नाही असं होणार नाही. सगळ्या ठिकाणी जागरूक राहू. प्रतिक्षण जिथे काही होत आहे त्याला जाणत आहोत. जाणणं हे साधनेचं पहिलं काम आणि जाणून समतेत राहणं. तर दुसरं काम खूप आवश्यक आहे. जाणून प्रतिक्रिया केली तर त्या जाणण्याचा मला काय उपयोग झाला. पीडा झाली हाय रे मेलो रे शरीर बदललं खाज आली पटकन खाजवलं आवडत नाही तर प्रतिक्रियाच झाली. आता या साधनेद्वारे मनाच्या स्वभावाला बदलू. संवेदनेला जाणतो पण पीडा असली तरी जड वाटलं तरी गरम वाटलं तरी घाम आला तरी खाज आली तरी नुसतं जाणत आहोत आणि जाणून हसतो आहे. अरे अनित्य आहे बाबा तू किती वेळ राहणार आहेस बघतो दुसऱ्या फेरीत तुझी काय स्थिती होणार आहे ती बघतो तिसऱ्या फेरीत काय होतं ते. नित्य शाश्वत ध्रुव हे नाहीच अनित्य आहे परिवर्तनशील आहे. अशा समंजसपणे समतेत स्थित राहतो प्रतिक्रिया करत नाही. आता ह्या मार्गावर तर पहिलं पाऊल उचललंच आहे. तासभर बसाल तर पुष्कळ वेळपर्यंत तीच प्रतिक्रिया कराल. जुनी सवय आहे ना. तासभर बसला आहात तर हाय रे मेलो रे बघा किती पीडा होत आहे किती गरम आहे हे आवडत नाही ते आवडत नाही जुनी सवय आहे असंच कराल. परंतु एका तासाच्या बैठकीत थोडे क्षण तर असे येतीलच की जेव्हा शुद्ध जागेल. अरे अनित्य आहे बाबा नश्वर आहे ना भंगूर आहे ना परिवर्तनशील आहे ना बघू तर खरं द्रष्टाभावाने साक्षीभावाने. थोडेसे क्षण जरी असे आले की डाव उलटू लागला गोष्ट बदलायला लागली मन सुधारायला लागलं. हे जे थोडेसे क्षण येतात ते खूप कल्याणकारी असतात. आता तर एका तासात थोडेसे क्षण आले. अभ्यास करता करता एका तासात थोडेसे सेकंद आले. हेच थोडे सेकंद थोडेसे मिनिट बनू लागतील. एक अवस्था अशी येईल की तासभर बसला आहात तर तासभर समतेमध्येच बसून आहात. जाणत आहोत सगळं जाणत आहोत जे होत आहे आणि त्यामुळे थोडे पण प्रभावित होत नाही. न राग न द्वेष निर्माण करत आहोत. समता असमता खऱ्या अर्थाने सामायिक होईल. आज तर कर्मकांडच घेऊन सामायिक आहोत बसलो आहोत. वेळ कसा तरी काढायचा आहे. अरे अंतर्मनात खोलवर समता आली की नाही. नाही आली तर सामायिक कशी झाली. फुकट वेळ घालवला आहेत का. खोलपर्यंत जाऊन समतेपर्यंत समतेमध्ये कसं स्थापित होऊ. जिथे राग उत्पन्न होतो तिथे त्याला उत्पन्न होऊ दिलं नाही. जिथे द्वेष उत्पन्न होतो तिथे त्याला उत्पन्न होऊ दिलं नाही. संवेदनाच्या मुळातच ते उत्पन्न होतात. संवेदना जागृत होते तेव्हाच राग किंवा द्वेष निर्माण होतो. त्यांना जाणलं पण आणि प्रतिक्रिया होऊ दिली नाही. रागाची पण नाही आणि द्वेषाची पण नाही. मुळापासून सुधरू लागू. अजून 6 दिवस बाकी आहेत. जीवनाचे मोठे मौल्यवान दिवस आहेत. मनुष्याचं जीवन मिळणं खूप कठीण आणि मनुष्याचं जीवन मिळालं तर शुद्ध धर्माचा मार्ग मिळणं खूप कठीण आणि शुद्ध धर्माचा मार्ग मिळाला तर त्याच्याबद्दल श्रद्धा जागणं खूप कठीण. श्रद्धा जागली तर काम करणं खूप कठीण. मनुष्याचं जीवन मिळालं शुद्ध धर्म मिळाला त्याबाबतीत श्रद्धा पण जागली. आता तर कामच करायचं आहे. आता तर कामच करायचं आहे. चारही दुर्मिळ गोष्टी पुऱ्या करायच्या आहेत. मानुसच्चं सुई श्रद्धा संयम वीर्य। आता तर मनुष्याचं जीवन मिळालं, धर्माच्या गोष्टी ऐकल्या, समजल्या, त्याबद्दल श्रद्धा पण जागली। आता तर काम करायचं आहे, आता तर काम करायचं आहे, तप करायचं आहे, स्वतः आपलं मन सुधारायचं आहे। कोणी दुसरा सुधारायला येणार नाही। बाकी 6 दिवस राहिले आहेत, त्याचा खूप चांगला उपयोग करा। कोणावर उपकार करत नाही, आपल्या भल्यासाठी करायचं आहे, आपल्या मांगल्याकरता करायचं आहे, आपल्या कल्याणाकरता करायचं आहे। आपल्या भल्यामध्ये, आपल्या मांगल्यात, आपल्या कल्याणात दुसऱ्याचं पण भलं सामावलेलं आहे। धर्मधारण करण्यामध्ये सगळ्यांचं मंगल सामावलेलं आहे, सगळ्यांचं कल्याण सामावलेलं आहे, सगळ्यांची स्वस्ती मुक्ती सामावलेली आहे। धारण करा, शुद्ध धर्म धारण करा, अंतर्मनात खोलवर पोहोचून राग द्वेषातून बाहेर पडा आणि आपलं मंगल साधा, आपलं कल्याण साधा, आपली स्वस्ती मुक्ती साधा। सर्वांचं मंगल होवो, सर्वांचं मंगल होवो, सर्वांचं मंगल हो।
Mangalam.